Antoine Quemien, Dunay-Gueulé.
Ah, ah, Dunay-Gueulé. Mm.
So, Antoine Quemien.
Ah.
दुनियागळ्यांची आठवण कमी नाही, दुनियागळ्यांची आठवण म्हणजे कुणाला होती, आता या मावशी होते इथं यांच्या सारखीला, त्यो ज्या आमच्यापेक्षा वयस्कर बाय आहेत ना त्यांना जुन्याच गळ्यांची आठवण, पण आमच्या मनामध्ये ना आता हे नवीन गळं ठसलं.
Do they know, for instance, the same song on the old tune and how it is sung today with so-called new tunes?
हां, तो असं म्हणतो की असं आहे का, असं तुमच्या लक्षात येत आहे का की एखादं गाणं आजी, आता ह्या आजी जुन्या गाण्यावर म्हणायच्या आणि तुम्ही ते नव्या गाण्यावर म्हणता, असं एकच म्हणजे एकच गाणं एकच ओवी पण ती कशी
गळं बदली केलं
नाही जुनं नाही. तुम्ही नाही का आता म्हणलं की आपली ठेकी ऐकवणचा गळा म्हणायची एकदम जुना, आपण मागे धरून आठवतो तो आपल्याला गव्हाना, तर तो गळा म्हणते तुम्हाला आठवतोय का
जुना तो गळा आठवायचा, तो गळ्यावरती तुम्ही म्हटलं की मग तो नवीन गळा कुठला त्याच ओवीला.
एकच ओवी दोन्ही गळ्यात म्हणायची.
हा एकच ओवी दोन्ही गळ्यात.
हा येतात की म्हणता मग, आता समजा एखाद्या जुन्या गळ्यावर एक ओवी म्हणली, आता ज्या ओव्या आपण म्हणतोय तर त्या जुन्याच ओव्या आहेत, ओव्या जुन्या फक्त त्याला गळं नवीन लावलं, ओव्या तेच आहेत.
एखाद्या एखाद्या ओवीच असं करून दाखवतोय गळा म्हणायचा आणि मग
त्यालाच
नवीन
गळा, मग त्याला म्हणता येतो की ओव्या जुना आणि नवा गळा.
दोन मिनिटं तर एवढा आवाज चालेल का?
J'essaie de se rappeler des anciens chants, des chants qui peuvent chanter sur deux airs différents.
C'est ça.
तर म्हणजे आता काय आमच्या इकडे आपली रागीची आहे, काय कॉलेज रागीची आहे कशी म्हणजे,